रूल्स हे तोडण्यासाठीच बनवले जातात असं म्हणून बरेचसे लोक वागत असतात, असंच कन्सिडर केलं जातं खूपदा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक यहाँ पर लौट कर आ चुकी है. और ये जो रूल बनाया गया है ना कि यूनिफॉर्म जो आहे ऑटो रिक्षा ड्रायव्हर नी घातलाच पाहिजे, एसटी ड्रायव्हर नी घातला पाहिजे, कॅब ड्रायव्हर नी घातला पाहिजे, त्यामागची काहीतरी कारणं असतात म्हणून तसं रूल तयार केले जातात. पण नेमकं हे जे आपले ऑटोवाले काका आहेत ना, त्यांना युनिफॉर्म का आवडत नाही माहीत नाही, म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही काही युनिफॉर्म घालणार नाही. मग याच संदर्भात जरा एक्स्ट्रा माहिती घ्यावी, जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी बोलावं असं वाटलं मला, म्हणून मग मी त्यांनाच कॉल केला. आपल्यासोबत सध्या अविनाश राऊत सर आहेत, जे आपल्या आरटीओ मध्ये आहेत, डेप्युटी आरटीओ आहेत, त्यांच्याशी बोलूया.
हॅलो, मी अविनाश राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड या ठिकाणी कार्यरत आहे.
सर, रिसेंटली अशी एक गोष्ट मी वाचली की जे ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी युनिफॉर्म कंपल्सरी आहे, पण ते लोक नाही म्हणतात युनिफॉर्म साठी. सो मग हा युनिफॉर्म का कंपल्सरी आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही एक काय सांगाल?
तर जेवढे पण आपले ऑटो रिक्षा चालक आहेत किंवा कॅब चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र मोटार व्हेकल नियम 1991 नियम मध्ये अशी तरतूद आहे की जे पण ऑटो रिक्षा चालक आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य निश्चित केलेत. त्यामध्ये असं स्पष्ट तरतूद आहे की ऑटो रिक्षा चालकांनी कर्तव्यावर असताना हा खाकी युनिफॉर्म घालणं बंधनकारक आहे.
आणि सर, जे घालत नाहीत असं खाकी युनिफॉर्म, त्यांना मग काही फाईन आहे, काही शिक्षा आहे का?
हा, त्याला पेनलाइज सेक्शन आहे. जे कोणी कर्तव्यावर असताना युनिफॉर्म घालणार नाहीत त्यांना कलम 177/200 मध्ये 200 रुपयाचा आर्थिक दंड भरावा लागतो.
बात करेंगे इनसे और जानेंगे की क्यूँ नाही पहनते है युनिफॉर्म, आपको क्या लगता है इन्होंने युनिफॉर्म पहनना चाहिए या फिर नहीं. 9607007935 मेरा नंबर डायल कर बताना है आपको. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बज जाते रहो.